नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज देशाच्या समावेशक आनी शाश्वत विकासा खातीर समाजांतल्या वंचीत आनी मागास घटकांच्या उदरगतीचेर भर दिला. चंदीगडांत पंजाब विद्यापीठाच्या 72व्या दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानार उलयतना राष्ट्रपतींनी सांगले की विद्यार्थ्यां मदीं संवेदनशीलता आनी राष्ट्रप्रेमाची भावना आसूंक जाय. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतना तांणी म्हळें की विद्यार्थ्यांनी सकारात्मक मानसिकता दवरची आनी भविश्यातल्या आव्हानांक तोंड दिवपाक तयार रावपाक उदेत्या तंत्रज्ञानाकडे परिचित आसूंक जाय. विद्यापीठाच्या कामगिरी बद्दल तांणी विद्यापीठाचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी प्रसिद्ध गणित तज्ञ डॉ आरजे हंस गिल आनी सामाजिक कार्यकर्ती निवेदिता रघुनाथ भिडे हांकां मानद पदवी प्रदान केली. डॉ आरजे हंस गिल हांकां डॉक्टर ऑफ सायन्स ऑनरीस कोसा ही पदवी प्रदान केली, तर निवेदिता रघुनाथ भिडे हांकां डॉक्टर ऑफ लिटरेचर ऑनरीस कोसा प्रदान केली. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, पंजाबाचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, हरियाणाचे मुखेलमंत्री नायब सिंग सैनी आनी हेर मानेस्त ह्या वेळार राष्ट्रपती वांगडा हाजीर आशिल्ले. ह्या शिवाय खुबशा मानेस्त व्यक्तींक तांच्या संबंधित क्षेत्रातल्या महत्वपूर्ण योगदाना बद्दल सन्मानीत केले. डॉ गुरतेज सिंग संधू हांकां विज्ञान रत्न, डॉ हरमोहिंदर सिंग बेदी साहित्य रत्न, डॉ पुष्विंदर जीत सिंग उद्योग रत्न आनी डॉ जसपिंदर नरुला हांकां कला रत्न मेळ्ळे. राष्ट्रपतींनी मनू भाकर हांचोय खेलरत्न दिवन गौरव केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यात मॉरिशसाचे समकक्ष नवीन रामगुलाम हांचे वांगडा शिष्टमंडळ सरावेली चर्चा केली. दौऱ्याच्या 2 दिसा आज भारत आनी मॉरिशसामदी खुबशा कबलातींचेर सयो जाल्यो. ह्या भेटीत तांणी स्थानिक चलन सेटलमेंट सिस्टम, क्रेडीट सुविधा कबलात राजनयिका खातीर प्रशिक्षण कार्यक्रम, व्हाईट शिपींग म्हायतीची देवाणघेवाण, अर्थीक गुन्यांवा आड तोंड दिवपाक उपाय, MSME क्षेत्रांत सहकार्य, सुशासना खातीर सार्वजनीक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ह्या विशयांकडे संबंधित 8 समजिकायेच्या कबलाती आनी देवाणघेवाण केली. संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी हांणी भारताच्या प्रादेशीक धोरणांत मॉरिशसाच्या महत्वपूर्ण भुमिकेचेर भर दिलो. जागतिक दक्षिण हिंद महासागर आनी आफ्रिकन खंडात ताचे महत्व अधोरेखित केले. ह्या वेळार उलयतना तांणी प्रादेशीक स्थिरता आनी समृद्धी खातीर भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. दोनूय राष्ट्रां फक्त हिंद महासागरानूच जोडिल्ली ना, तर परंपरा आनी संस्कृतीनूय जोडिल्ली आसात अशें तांणी म्हळें. एका नवीन उपक्रमाचे अनावरण करतना मोदी हांणी घोषणा केली की जागतिक दक्षिणा खातीर आमचे विजन आसतले, महासागर प्रदेशांत सुरक्षा आनी विकासा खातीर परस्पर आनी समग्र प्रगती. ह्या अंतर्गत विकासा खातीर व्यापार, शाश्वत विकासाक क्षमता बांदणी आनी सामायिक फुडारा खातीर परस्पर सुरक्षा हांचो समावेश आसतलो. ही घोषणा भारताचे मॉरिशसा वांगडाचे दीर्घकालीन संबंद आनी प्रादेशीक सहकार्य आनी विकासा खातीरच्या ताच्या व्यापक दृश्टीकोनाची पुष्टी करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज ऐतिहासीक दांडी यात्रेत सहभागी जाल्ल्या सगळ्यांक श्रद्धांजली ओपली. सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी म्हळें की महात्मा गांधींच्या फुडारपणा खाला यात्रेन स्वावलंबन आनी स्वातंत्र्या खातीर देशव्यापी चळवळ पेटयली. दांडी यात्रेत सहभागी जाल्ल्या सगळ्यांचे धाडस, त्याग आनी सत्य आनी अहिंसेप्रती अढळ वचनबद्धता पिढ्यान पिढीक प्रेरणा दीत रावता अशें तांणी सांगले. उद्योन्मुख सुरक्षा आव्हानांक फुडो करपाक जलद क्षमता वाडीच्या गरजेचेर भारतीय हवाई दळाचे प्रमुखांनी भर दिलो. हवाई दल मुखेली एअर चीफ मार्शल AP सिंग हांणी विकसीत जायत आशिल्ल्या भूसामरीक परिस्थितीत उदेत्या सुरक्षा आव्हानांक तोंड दिवपाक जलद क्षमता वाडीच्या गरजेचेर भर दिला. वेलिंग्टनात संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात 80व्या स्टाफ कोर्स आनी कायमस्वरूपी प्राध्यापकांक संबोधित करतना तांणी हे सांगले. हवाई दल मुखेल्यांनी अभ्यासक्रम अधिकाऱ्यांक बदल स्विकारपाचे, विकसीत जावपी धोक्यांचे गंभीरपणान मूल्यांकन करपाचे आनी भविश्यातल्या संघर्षा खातीर अनुकूल रणनीती विकसीत करपाचे आवाहन केले. तांणी संयुक्त सैन्याचे महत्व अधोरेखित केले. लढाईची प्रभावीकता सुदारपाक तिनूय सेवांमदीं एकात्मिक प्रशिक्षण आनी ऑपरेशनल सिनर्जीची आवश्यकता हाचेर भर दिलो. आपल्या उलोवपांत सिंग हांणी भारतीय हवाई दळा बद्दल धोरणात्मक दृश्टीकोन लेगीत मांडला. ताचे चालू क्षमता विकास उपक्रमांची आनी आधुनीक झुजांत एकत्रीत ऑपरेशन्साचें म्हत्व स्पश्ट केलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.